आत्माराम समास पाचवा स्वानुभव निरूपण श्री राम समर्थ
जी जी स्वामी सर्वेश्वरा आम्हा अनाथांचिया माहेरा सार्थक झाले जी दातारा तुमच्या कृपा कटाक्षे या मनाचे संगती जन्म घेतले पुनरावृत्ती माया माईक असो निभ्रांती वरपडा झालो होतो मी मानवी किंकर एक एकी झाले विश्वंभर संदेह तुटला थोर याता याती संसाराहून सुटलो नीच सकळ देही विस्तारलो जन्म दुःखा पासूनी मुकलो सर्वा भूती मी करून अकर्ता मी भोगूनी अभोक्ता मज मधे वार्ता मी पणाची नाही ऐसे जे का निज बीज गाळीव मी पणाचा पुंज तो मुरालिया सहज सिद्धची आहे ऐसा शिष्याचा संकल्पू म्हणोनी बोले भवरीपू संसार सर्प भग्न दर्पू केला जेणे जे स्वामीच्या हृदयी होते ते शिष्यास बाणले अवचिते जैसे सामर्थ्ये परिसाचे ते लोहा अंगी स्वामी परिसाचा स्पर्श होता शिष्य परिस झाला तत्वता गुरु शिष्यांची ऐक्यता झाली स्वानुभवे गुज स्वामीच्या हृदयींचे शिष्यासी वर्मतयाचे प्राप्त झाले योग्यांचे निज बीज जे बहुता जन्मांच्या शेवटी झाली स्वरूपाची भेटी एका भावार्थासाठी परब्रह्म जोडले जो वेद शास्त्रांचा भाव गर्भ निर्गुण परमात्मा स्वयंभ तयाचा एक सरा लाभ झाला सद्भावे जे ब्रह्मादिकांचे माहेर अनंत सुखाचे भांडार जेणे हा दुर्गम संसार सुखरूप होय ऐसे ज्यासी ज्ञान झाले तयाचे बंधन तुटले येर नसोनी पावले दृढ अविवेके संदेह हेचि बंधन निशेष तुटले तेचि ज्ञान निसंदेही समाधान आपैसे होय प्राणियासी माया सुटेना अभिमान त्रिपुटी तुटेना वृत्ती स्वरूपी फुटेना स्फूर्ती रूपे माया जाळी जे पडले ते ईश्वरासी चुकले ते प्राणी सा पडले वासना बंधनी ज्याचे दैव उदेले तयास ज्ञान प्राप्त झाले तयाचे बंधन तुटले निसंगपणे सर्वसाक्षी तुर्यावस्था तयेचाही तू जाणता म्हणून तुझ निसंगता सहजची आली आपणासी तू जाणसी तरी तू ते नव्हेसी तूपणाची कायसी मात स्वरूपी जाणता आणि वस्तू हिमालिया उर्वरित तू तूपणाची ही मातू सहजची वाव असो हा शब्द पाल्हाळ तुझे तुटले जन्म मूळ काजे नाशिवंत सकळ मदर्पण केले जे जे जाणो नीटा केले ते नाशिवंत राहिले तुझे तुझ प्राप्त झाले अक्षय पद ऐसे बोले मोक्ष पाणी ऐकोनी शिष्य लोटांगणी निसंग स्वरूप मिळणी दोघे एकचि झाले ऐसा कृपाळू स्वामी राव आदि पुरुष देवाधिदेव शिष्यासी निजपदी ठाव ऐक्य रूपे दिला जो स्वामी सशरण गेला तेने जन्म सार्थक केला संदेहा वेगळा झाला जो देवा दुर्लभ ग्रंथ संपता स्तुति उत्तरे बोलिजे ती अपारे अर्थासी कारण ये रे चाड नाही। इति श्री आत्मा राम रामदासी पूर्ण काम साधके पाहता भ्रम बाधिजेना। जय जय रघुवीर समर्थ। आत्माराम ग्रंथ संपूर्ण।